चीनीमंडी.com पॉडकास्ट।
एफआरपी प्रमाणे ऊस बिल न दिल्यास साखर कारखान्यांना दिली जाणार नोटीस। उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रामध्येही अनेक साखर कारखान्यांना आपली देणी भागवली नाहीत, ज्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। सध्याच्या हंगामादरम्यान राज्यात 143 कारखान्यांनी गाळप सत्रात भाग घेतला होता। गेल्या गाळप हंगामामध्ये जेव्हा साखर कारखाने देणी भागवण्यात अपयशी ठरले होते, तेव्हा त्यांना थकबाकी भागवण्यासाठी नोटीस देण्यात येत होती। महाराष्ट्राच्या पश्चिम परिसरात महापूर आणि मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाचा ऊस पिकावर परिणाम झाला आहे। शिवाय मराठवाड्यात ऊसाचा उपयोग जनावरांच्या चाऱ्यासाठी करण्यात आला, ज्याचा सारा परिणाम राज्याच्या अनेक साखर कारखान्यांच्या गाळप हंगामावर दिसून येत आहे। यामुळे या हंगामात कारखाने आर्थिक संकटाशी सामना करत आहेत। साखर आयुक्त सौरभ राव म्हणाले, एफआरपी नुसार थकबाकी न भागवल्यास साखर कारखान्यांना नोटीस दिली जाईल। बहुतेक कारखाने एफआरपी नुसार देणी भागवण्याच्या तयारीत आहेत। नियमानुसार ऊस खरेदी 15 दिवसाच्या आत कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे शेतकऱ्याचे पैसे भागवणे आवश्यक आहे।